प्रिय अहिंसा नगर सदस्य, मी तुम्हाला व्यक्तिगत संदेश पाठवत असून विनंती करत आहे आणि वचन देत आहे, कृपया मतदानाला नक्की या आणि तुमच्या डेव्हलपर म्हणून मला मतदान करा। चिनरिक्षा, तुम्ही सगळे जाणताच की आपण 10 वर्षापूर्वी भेटलो होतो, तेव्हा तुम्ही सांगण्याने तुम्हाला होणारा त्रास मला सांगितला होता। हा 10 वर्षाच्या प्रवासात आपण खूप लांब आलो आहोत। आपण मिळून अशा डेव्हलपरशी लढतो ज्याने मागील 25 पेक्षा जास्त वर्षापासून तुमची रीडेव्हलपमेंट थांबून ठेवली होती। त्याने नकली कमेन्समेंट सर्टिफिकेट सादर केले होते प्राधिकरणला आणि तुमच्या घरे तोडून तुम्हाला बेघर करण्याचा प्रयत्न केला होता, पण आपण मिळून या शैतानी वृत्तीविरोधात लढतो आणि जिंकलो। आता आपण पुढे जाऊन तुमच्या घराचा रीडेव्हलपमेंट करायला हवी। मी तुम्हाला व्यक्तिगत वचन देतो की मी संपूर्ण मुंबई शहरात लँडमार्क बनेल अशी बिल्डिंग बांधेन, कारण तुम्ही माझ्या कुटुंबसारखे आहात आणि म्हणून इतर कोणत्याही डेव्हलपर झोपडीधारक कराला सदस्याला हा प्लॉटमध्ये समावेश देणार नाही। तुमच्या सह्याने आणि विश्वासाने मी हा प्रकल्प पूर्ण करेन। मी तुम्हाला खात्री देतो की आपण मिळून इतिहास घडवू आणि हा प्रकल्प यशस्वी करू। कृपया तुम्ही नक्की या आणि मला मत घ्या, ज्यामुळे मी तुमची पूर्ण क्षमतेने सेवा करू शकेन। नॅट रियल्टी LLP, चिनरिक्षा, धन्यवाद।